यहेस्केल अध्याय 45. जेव्हा तुम्ही वतनासाठी चिठ्ठ्या टाकून देशाची वाटणी कराल, तेव्हा परमेश्वरास अर्पयाचा प्रदेश, देशाचा पवित्र विभाग तुम्ही अर्पण कराल. त्याची लांबी 25,000 हात व रुंदी 20,000 हात असावी. त्याच्या सोबतलाचा सर्व प्रदेश पवित्र होईल. यापैकी 500 हात लांब व 500 हात रुंद एवढी चौरस जागा पवित्र स्थानासाठी ठेवून तिच्या भोवती 50 हात खुल्ली जागा राखून ठेवावी. ती स्वभोवती चौरस असावी. त्या मोजलेल्या जमिनीतून तू 25,000 हात लांब व 10,000 हात रुंद जागा मोजून काढ. जे याजक पवित्र स्थानाची सेवा करावयास परमेश्वराजवळ येतील त्यांना हा भूमीचा पवित्र प्रदेश होईल. तो त्यांना त्यांच्या घरासाठी जागा आणि पवित्र स्थानासाठी पवित्र जागा होईल. म्हणून ती 25,000 हात लांब व 10,000 हात रुंद एवढी जागा जे कुणी लेवी मंदिरात सेवा करतात त्यांची व्हावी. वस्तीसाठी हे त्यांचे वतन होय. अर्पिलेला पवित्र प्रवेश सुद्धा तुम्ही 5,000 हात रुंद व 25,000 हात लांब प्रदेश नगराचा विभाग म्हणून नेमून द्याल. तो इस्रायलच्या सर्व घराण्याला होईल. अर्पिलेल्या पवित्र प्रदेशाच्या व नगराच्या विभागाच्या एका बाजूस व दुसऱ्या बाजूस अर्पिलेल्या पवित्र प्रदेशासमोर आणि नगराच्या विभागासमोर पश्चिम सीमेपासून पश्चिमेकडे आणि पूर्व सीमेपासून पूर्वेकडे अधिपतीस विभाग होईल. ही जमीन इस्रायलात अधिपतीचे वतन व्हावे. म्हणजे यापुढे माझ्या अधिपतींनी माझ्या लोकांवर जुलूम करू नये, तर त्याऐवजी इस्रायल घराण्याला त्यांच्या वंशाप्रमाणे जमीन द्यावी. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्रायलच्या अधिपतींनो, हे तुमच्यासाठी पुरे हो, जबरदस्ती आणि जुलूम दूर करा, न्याय व न्यायीपण आचारा, माझ्या लोकांची हकालपट्टी करण्याचे सोडा, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. तुम्ही खरी तागडी, खरी एफा, खरी बत वापरा. एफा व बत सारख्याच मापाचे असावे. याकरता बत होमाराचा 10वा भाग तशीच एफाही होमराचा 10वा भाग या होमराच्या मापाप्रमाणे असाव्या. शेकेल 20 गेराचा असावा, माने 20 शेकलेचा, 25 शेकलेचा किंवा 15 शेकलेचा असावा. तुमची जे अर्पणे अर्पण्याची ती अशी असावी. तुम्ही होमभर गव्हातून एफाचा 6वा भाग, गहू व होमरभर जवातून एफाचा 6वा भाग जाऊ देवा. तेलाचा नियम हाच. तुम्ही तेलाच्या बताचा म्हणजे खोरभर तेलातून बताचा 10वा भाग अर्पवा. 10 बताचा खोर म्हणजे 1 होमर, कारण 10 बत 1 होमर आहेत. आणि इस्रायल देशातील पानथळाच्या कुरणातील 200 मेंढराच्या कळपातून 1 कोकरू अन्नार्पण, होमार्पण व शांतार्पण आहे म्हणून त्यांच्यासाठी प्रायश्चित करायला अर्पावे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. देशातील सर्व लोकांनी इस्रायलातल्या अधिपतीस ही अर्पणे दिली पाहिजेत. उत्सव व चंद्रदर्शनी, शब्बात आणि इस्रायलच्या घराण्याचे सर्व सण यामध्ये अनर्पण, होमार्पण व पेयार्पण याची तरतूद करणे हे अधिपतीचे काम आहे. इस्रायल घराण्यासाठी प्रायचित करण्यासाठी त्यांनी अन्नार्पण, होमार्पण व शांतार्पणे ही सिद्ध करावी. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पहिल्या महिन्यात महिन्याच्या पहिल्या दिवशी तो निर्दोष तरुण गोरा घेऊन पवित्र स्थानाची शुद्धी कर. तेव्हा याचकाने पापार्पणाच्या पशूचे रक्त घेऊन ते मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीला, वेदीच्या बैठकीच्या चारी कोपऱ्यावर व आतील अंगणाच्या दरवाजाच्या चौकटीला लावावे. पहिल्या महिन्याच्या 7व्या दिवशी प्रत्येक चुकलेल्या किंवा भोळ्या मनुष्याकरता तू तसेच करशील. आणि तुम्ही या प्रकारे मंदिरासाठी प्रायश्चित करावे. पहिल्या महिन्यात महिन्याच्या 14व्या दिवशी तुम्हास 7 दिवसाचा वलांडन सण होईल. त्यामध्ये बेकमीर भाकर खावी. त्या दिवशी अधिपती आपणासाठी आणि देशातील सर्व लोकांसाठी पापार्पणासाठी 1 गोरा सिद्ध करील. परमेश्वरास होमार्पण करण्यासाठी सणाचे 7 दिवस त्याने 7 निर्दोष गोरे व 7 मेंढे सिद्ध करावे आणि पापार्पणासाठी रोज 1 बोकड सिद्ध करावा. मग अधिपती एका गोऱ्यासाठी एफाभर व एका मेंढ्यासाठी एफाभर अन्नार्पण आणि एफासाठी हिनभर तेल सिद्ध करील. पापार्पण म्हणून बैल देईन. 7व्या महिन्यात महिन्याच्या 15व्या दिवशी सणात 7 दिवसपर्यंत तो पापबली, होमबली, अन्नबली आणि तेल ही याप्रमाणे सिद्ध करील.